चतुर्थ सर्ग पंचवटीत निवास आणि लक्ष्मणाला उपदेश। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, नंतर मार्गाने जाताना पर्वत शिखराप्रमाणे प्रचंड असणारा वृद्ध जटायू रामांना दिसला आणि हे काय आहे असा विस्मय त्यांना वाटला। तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, माझे धनुष्याण हा कोणीतरी राक्षस पुढे ठाकलाय, ऋषींना भक्षण करणाऱ्या या दुष्टाला मी ठार करतो। श्रीरामांचे ते वचन ऐकून तो गिधाडांचा राजा जटायू भयाने व्यथित होऊन म्हणाला, अरे रामा, तू मला मारू नकोस। मी तुझ्या पित्याचा प्रिय मित्र जटायू नावाचा गृध्र आहे। मी तुझे हित करणार आहे, तुझे कल्याण असो। तुझे प्रिय करण्याच्या इच्छेने मी या पंचवटीजवळ राहत आहे। कधी तू आणि लक्ष्मणसुद्धा मृगया करण्यास गेला असता मी काळजीपूर्वक जनककन्येचे रक्षण करेन। गृध्राचे ते वचन ऐकून श्रीरामचंद्रांनी स्नेहपूर्वक म्हटले, हे गृध्र महाराज, तुमचे म्हणणे योग्य आहे। येथे या वनातच माझ्या सन्निधी राहून तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला आवडेल ते करा। अशा प्रकारे आपली संमती देऊन व त्याला आलिंगन देऊन प्रभू रघुनंदन लक्ष्मण व सीता यांच्यासह पंचवटीकडे निघाले। ते सर्वजण गौतमी नदीच्या तटावर गेले। तेथे बुद्धिमान लक्ष्मणाने पंचवटीमध्ये एक फार विस्तृत आश्रम बनवला। तेथे गंगेच्या उत्तर तीरावर कदंब, फणस, आम्र इत्यादी फळांच्या वृक्षांनी भरलेल्या, लोकांच्या संपर्काने रहित असणाऱ्या, रोगरहित व एकांतस्थानी ते सर्वजण राहू लागले। बुद्धिमान लक्ष्मणासह जनकात्मजा सीतेचे मनोरंजन करीत श्रीराम हे देवलोकाप्रमाणे असणाऱ्या त्या स्थानात दुसऱ्या इंद्राप्रमाणे सुखाने राहू लागले। रामांची सेवा करण्यास ज्याचे मन तत्पर होते असे लक्ष्मण दररोज कंदफुळेमुळे इत्यादी आणून ती त्या दोघांना देत असे आणि रात्री धनुष्य व बाण धारण करून तो सर्व प्रकारे नित्य पहारा करीत असे। ते तिघेही प्रत्येक दिवशी गौतमी नदीच्या पाण्यात स्नान करीत त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये उभं राहून सीता ये जा करी। लक्ष्मण नेहमी पाणी आणायचे काम करी व आनंदित मनाने दररोज भक्तीनेच त्यांची सेवा करीत असे। अशा प्रकारे ती तिघे सुखाने राहू लागले। एकदा एकांतात असणाऱ्या श्रीरामाजवळ जाऊन आणि विनयाने नम्र होऊन लक्ष्मणाने परमेश्वर अशा श्रीरामांना विचारले, हे भगवान राम, तुमच्याकडून मोक्षाचे ऐकांतिक साधन मी ऐकू इच्छित आहे। कमलनयन असणारे हे रामा, ते तुम्ही मला संक्षेपाने सांगा। हे रघुश्रेष्ठा, भक्ती आणि वैराग्य यांनी युक्त असणारे विज्ञानासहित ज्ञान तुम्ही मला सांगा। या भूतलावर तुमच्याखेरीज अन्य कोणीही या विषयाचा उपदेश करणारा नाही। श्रीराम म्हणाले, वत्सा, ऐक। गुह्यापेक्षा श्रेष्ठ गुह्य मी तुला सांगेन। ते दांड्यावर माणूस विकल्पजनित संसाररूपी भ्रम ताबडतोब टाकून देतो। प्रथम मी तुला मायेचे स्वरूप सांगतो, त्यानंतर ज्ञानाचे साधन सांगतो आणि त्यानंतर विज्ञानाने युक्त असे ज्ञान सांगतो। त्याखेरीज ने अशा परमात्म्याचे स्वरूप मी सांगतो। ते सर्व जाणल्यावर मनुष्य हा संसाराच्या भीतीपासून मुक्त होऊन जातो। आत्मा नसणाऱ्या अशा शरीर इत्यादी पदार्थांच्या ठिकाणी ते आत्मा आहेत अशी जी बुद्धी होते तीच माया होय। तिच्यामुळेच हा विश्वप्रपंच कल्पिला जातो। हे कुलनंदना, प्रथमतः मायेची दोन रूपे आहेत असे मानले। विक्षेप आणि आवरण अशी मायेची दोन रूपे आहेत। त्यातील पहिले रूप म्हणजे विक्षेप हे लिंगापासून महत्त्वापासून ते थेट ब्रह्मदेवापर्यंत स्थूल आणि सूक्ष्म या भेदासह जगाची कल्पना करते। मायेचे दुसरे आवरण हे रूप संपूर्ण ज्ञानावर आवरण टाकते। ज्याप्रमाणे भ्रांतीमुळे रज्जूचे ठिकाणी भुजंग कल्पिला जातो त्याप्रमाणे केवळ शुद्ध अशा परमात्म्यावर हे विश्व मायेने कल्पिलेले आहे। विचार केला असता हे काहीही नाही असे कळून येते। या जगात माणसे जे जे नेहमी ऐकतात, पाहतात अथवा स्मरण करतात ते सर्व स्वप्न किंवा मनोरथ यासारखे संपूर्णपणे असत आणि अविद्यमान आहेत। देह हाच या संसाररूपी वृक्षाचे बळकट मूळ आहे असे म्हटले जाते। या देहामुळेच पुत्र, पत्नी इत्यादी बंधन येते। तसे नसते तर त्यांचा आत्म्याशी काय संबंध आहे? पाच स्थूलभूते, पाच तन्मात्रा, अहंकार, बुद्धी, दहा इंद्रिये, चिदाभास आणि मन, तसेच मूळ प्रकृती, हे सर्व मिळून क्षेत्र बनते असे जाणावे। हे क्षेत्र म्हणजेच देह असे म्हटले जाते। निर्दोष असा परमात्मरूप जीव या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्या जीवाचे ज्ञान होण्यासाठी जी काही साधने आहेत ती सुद्धा मी तुला सांगतो, ती तू ऐक. जीव आणि परमात्मा हे शब्द पर्यायवाचक आहेत, म्हणून त्यांचे बाबतीत ते भिन्न आहे असे मानू नये. आता ज्ञानाची साधने ऐक. अभिमानाचा अभाव, दंभ, हिंसा इत्यादींचा त्याग, दुसऱ्याने केलेली निंदा सहन करणे, सर्व बाबतीत सरळपणा, मन, वाणी आणि शरीर यांचे द्वारा उत्तम भक्तीने सद्गुरुसेवा, बाह्य आणि आंतरशुद्धी सत्कर्मे करण्यात स्थिरता राखणे, मन, वाणी, शरीर यांचा संयम, विषयांच्या ठिकाणी इच्छा नसणे, अहंकाररहित असणे, जन्म, जरा इत्यादीमुळे होणाऱ्या दुःखाचा विचार, पुत्र, पत्नी, धन इत्यादींच्या ठिकाणी आसक्तीचा आणि प्रेमाचा अभाव, इष्ट किंवा अनिष्ट गोष्टी प्राप्त झाल्या असता नेहमी चित्त सम ठेवणे, सर्वात्मक अशा माझ्या रामाच्या ठिकाणी अनन्य भक्ती, जनसंपर्काने रहित अशा पवित्र स्थानी वास्तव्य, सामान्य संसारी लोक समाजाविषयी सर्वदा नावड बाळगणे, आत्मज्ञानाचे प्राप्तीसाठी नेहमी प्रयत्न करणे, वेदांताच्या अर्थाचा विचार या आता सांगितलेल्या साधनाने ज्ञान प्राप्त होईल. याच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टीने ज्ञानाच्या उलट फळ म्हणजे अज्ञान प्राप्त होते. बुद्धी, प्राण, मन, देह आणि अहंकार यांच्यापेक्षा वेगळा असणारा नित्य शुद्ध बुद्ध असा चैतन्यरूप आत्मा मीच आहे असा निश्चय ज्या ज्ञानाच्या योगाने माणसाला अनुभवास येतो ते ज्ञान होय असे माझे निश्चित मत आहे. आणि जेव्हा या ज्ञानाचा साक्षात अनुभव माणसाला येईल तेव्हा ते ज्ञानच विज्ञान होते. आत्मा हा सर्वत्र पूर्ण चिदानंद स्वरूपी अविनाशी बुद्धी आणि इत्यादी उपाधीने तसेच विकार इत्यादीने रहित आहे. तो आत्मा स्वतःच्या प्रकाशाने देह इत्यादींना प्रकाशित करतो. तो स्वतः आवरणरहित आहे. तो एकच अद्वितीय आणि सत्य ज्ञान इत्यादी स्वरूप असणार आहे. तो आत्मा संगरहित, स्वयंप्रकाशी, साक्षी आहे हे विज्ञानाने कळून येते. आचार्य आणि शास्त्र यांच्या उपदेशाने जेव्हा जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचे ज्ञान होते तेव्हाच मूलाविद्या ही स्वतःचे शरीर इत्यादी कार्य आणि इंद्रिये ही करणे आहे यांच्यासह परमात्म्यामध्ये लीन होऊन जाते. परमात्म्यामध्ये मूल अविद्येचा लय ही अवस्था म्हणजे मुक्ती असे म्हटले जाते. हा मोक्ष म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी केवळ उपचार होय, कारण आत्मा हा सदा मुक्तच आहे. त्याची मुक्त अवस्था ही नवीन कोठून येणारी नाही. हे रघुनंदन लक्ष्मणा, ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य यांच्यासह हे परमात्म्याचे मोक्ष स्वरूप मी तुला सांगितले आहे, परंतु माझ्या भक्तीला ज्याचे मन विनमुख आहे त्याला ते सर्व दुर्लभ आहे. असे माझे मत आहे. डोळे शाबूत असणाऱ्या लोकांना सुद्धा ज्याप्रमाणे रात्री अंधारामुळे चोर इत्यादींच्या पाऊल खुणा नीटशा दिसू शकत नाहीत, या उलट जवळ दिवा असणाऱ्या माणसांना ते नीट दिसून येते, त्याप्रमाणे माझ्या भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांच्या पुढे आत्मा हा योग्य प्रकारे प्रकट होतो. आता माझी भक्ती निर्माण होण्याची काही कारणे मी तुला तत्वतः सांगतो, ती तू ऐक. माझ्या भक्तांची संगती, निरंतर माझी आणि माझ्या भक्तांची सेवा, एकादशीच्या दिवशी उपवास इत्यादी करणे, माझे पर्व दिवस पाळणे, माझी कथा ऐकण्यात, पठन करण्यात आणि तिथे स्पष्टीकरण करण्यात नेहमी आवड बाळगणे, माझ्या पूजेच्या बाबतीत आत्यंतिक निष्ठा आणि माझ्या नामाचे संकीर्तन हे सर्व माझी भक्ती उत्पन्न होण्याचे उपाय आहेत. अशा प्रकारे जे सतत माझ्या ठिकाणी तत्पर असतात त्यांच्या ठिकाणी माझ्याविषयीची अव्यभिचारी भक्ती उत्पन्न होते, त्यानंतर मग काय बरे शिल्लक राहते. म्हणून हे नक्की आहे की वर सांगितलेल्या माझ्या भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषाच्या बाबतीत ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य हे शीघ्र निर्माण होतात आणि त्यानंतर तो पुरुष मुक्ती प्राप्त करून घेतो. तुझ्या प्रश्नाला अनुसरून हे सर्व मी तुला सांगितले. या कथनाच्या ठिकाणी मन मग्न करून जो राहील तो मुक्ती प्राप्त करून घेईल. माझ्या भक्तीला जे विनमुख आहेत त्यांना हे सांगू नये. या उलट माझ्या भक्ताला बोलावून आणून सुद्धा प्रयत्नपूर्वक त्याला हे सांगावे. जो कोणी पुरुष श्रद्धा आणि भक्ती याने युक्त होऊन हे सर्व विवेचन नेहमी पठण करील तो अज्ञान समूहरूपी अंधकार टाकून देऊन मुक्त होईल. ज्याचे अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, ज्याचे मन अतिशय शांत आहे, ज्याचे मन माझी सेवा करण्यात रत आहे, ज्याच्या मनात शुद्ध ज्ञान आहे, अशा माझ्या भक्त योग्याची संगती जो कोणी सदा तत्पर बुद्धी ठेवून करतो आणि त्याची सेवा करण्यात अनन्य असतो, त्याच्या हाती मोक्ष असतो आणि मी त्याला रात्रंदिवस दृश्यमान होतो, अन्यथा नाही. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अरण्यकांडे चतुर्थ सर्ग समाप्त.